दिलबर मेरे, ये क्या हो गया तेरी सोच को? काहीही मुलींसोबत वाईट झालं तर मग ती त्यांची चुकी कशी असेल? मुलींनी काय कपडे घालायचे हे त्यांनी डिसाइड करावं, ना की समाजाने. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम पर महक आपके साथ है. आज माझं डोकं खूपच सटकलेलं आहे. मी तुम्हाला विचारलं होतं की मुलींसोबत वाईट गोष्टी होतात, तर लोकांची जी विचार करण्याची शक्ती आहे ती छोटी आहे, मुलींचा स्कर्ट छोटा आहे, काय नेमकं तुमचं मत आहे? नांदेडकर, प्लीज डोंट डिसअपॉइंट मी. ओके,
बघितलं तर गलती दोन्ही साईडनं आहे. आपल्या समाजाची मेंटॅलिटी खराब होत चालली आहे आणि इंडियन मुली वेस्टर्न कल्चर हे करायले.
ओके, म्हणजे तुला असं वाटतं की मुलींनी छोटे कपडे घातले त्यांचा दोष सुद्धा आहे त्याच्यामध्ये?
आता मॅम दोष तर दोन्हीकडे आहे ना,
पण मुलींनी छोटे कपडे घालणं हा त्यांचा दोष कसा काय?
मॅम त्यांनी छोटे कपडे घातलेच नाही तर मुलं कसे बघेल?
मग तुला वाटतं की छोटे कपडे नाही घालायला पाहिजे, त्यांना ते स्वातंत्र्य नाहीये की त्यांनी काय घालायला पाहिजे?
आणि त्यांनी ते घाल स्वातंत्र्य आहे, पण इनकेस आता जर डायरेक्ट शॉर्ट्स वर बाहेर आले तर मुलं तर बघणारच ना.
मुलं पण तर बाहेर फिरतात ना शॉर्ट्स घालून.
मुलांची कंडिशन आला गे ना,
मुलांचा पण रेप व्हायला पाहिजे ना, नाही का? म्हणजे मुलींच्या कपड्यामध्ये दोष आहे असं तुला म्हणायचंय, त्या ते मला पटलंच नाही मुळात.
आता गलती दोन्हीकडे आहे ना, कारण ते डायरेक्टली हे शॉर्ट्स घालून बाहेर निघतात. इनकेस टी शर्ट आणि जीन्स घातले तर कोणी नाही, जे रेग्युलर ऍक्ट करतात मुलं.
हीच मेंटॅलिटी तर चेंज करायची आहे ना.
इंडियन कल्चर तसं थोडी आहे.
इंडियन कल्चरचं जाऊ दे रे, मग तू अँड्रॉइड फोन वापरतोयस, तू बाकी सगळ्या टेक्नॉलॉजी युज करतोय, त्या इंडियन कल्चरच्या थोडीच आहेत, नाही की नाही?
बरोबर आहे.
आपल्या सोयीनी आपण इंडियन कल्चर का मध्ये आणायचं? बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण ज्या फॉरेन युज करतो त्या चालतात, आणि या बाबतीमध्ये आपण इंडियन कल्चर मध्ये आणायचं.
त्या बाबतीत इंडियाची मेंटॅलिटी इतकी फॉरवर्ड थोडी आहे.
हा मुलगा कोण होता त्याचं नाव मी सांगणार नाही, पण त्याला वाटतं की मुलींचा दोष आहे. तुमचं मत काय आहे सांगा, मुलींच्या सोबत ज्या गोष्टी वाईट होत आहेत त्याच्यामध्ये मुलींचा दोष आहे का? त्यांना कपडे घालण्याची आहे ना मुभा, त्यांनी काय घालायचं ते त्यांनी डिसाईड करावं, हे बाकीचं समाज डिसाईड करणार कोण आहे? तुमचं मत काय सांगा मला. जो लोग ऐसा सोचते है उनकी सोच छोटी है या फिर लड़कियों की स्कर्ट? 9607007935 डायल करके बताओ आपका ओपिनियन क्या है. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.